रसिको, प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या आगळ्या वेगळ्या आनंदाच्या क्षणांची ही कविता आहे. अत्यंत आतुरतेने अगदी बेचैन होऊन आपण वाट पाहत असतो ती गोड वार्ता अनपेक्षितपणे कानावर येते. मन एका बाजूने उल्लसित आणि एका बाजूने भांबावलेलं असतं. क्षणभर काहीच उलगडा होत नाही. शंकर रामाणी म्हणतात, कळले सारे नी कळले नाही, कळले सारे नी कळले नाही, अबोध मनाची हसली जुई, माझ्या दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोलून गेल्या.
नी सारे नी धनी ग रे ग रे सा माझिया दारात चिमण्या आल्या, माझिया दारात चिमण्या आल्या, माझिया दारात चिमण्या आल्या, अबोल काहीसे बोल काही से बोलून गेल्या. कळले सारे निकळले नाही, कळले सारे निकळले नाही, अबोध मनाची हसली जुई, हसली जुई, माझी यादारात चिमण्या दारात चिमण्या आल्या, अबोल काही से बोलून गेल्या. दाटून दिशा